पुढील नोंद आहे खंड्या. इंग्रजी त्याला किंग फिशर असे म्हणतात. एलसीडी निडी या पक्षीकुलातील प्रामुख्याने मासे खाणारा हा एक पक्षी आहे. या पक्षाच्या जगभर सुमारे 90 जाती असून त्या बहुतांशी उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात आढळतात. त्यांच्या आकारात तसंच रंगात विविधता असते. काही आकाराने चिमणीहून लहान तर काही कबुतराहून मोठे असतात. तसंच रंगानं काही काळे पांढरे, काही आकर्षक निळे विटकरी तर काही तेजस्वी जांभळे असतात. भारतातील 5-6 जातींपैकी एक सामान्य जाती असून ती सगळीकडे आढळते. तिचे शास्त्रीय नाव एल्सिडो 38 आहे. खंड्या चिमणीपेक्षा किंचित मोठा असून त्याच्या शरीराची लांबी सुमारे 18 सेंटीमीटर असते. डोक्याच्या वरचा भाग निळा आणि त्यावर आडव्या काळ्या रेषा असतात. पाठ तकतकीत निळी आणि पंख हिरवट निळे असतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंवर विटकरी निळा आणि पांढरा रंग असतो. हनुवटी आणि गळा पांढरा आणि पोटाकडला भाग विटकरी असतो. चोच लांब जाड काळी आणि टोकदार असते. पाय आखूड आणि लाल रंगाचे असतात. शेपूट आखूड असते. बाह्य स्वरूपावरून नर आणि मादी वेगळे ओळखता येत नाहीत. मासे हे खंड्याचे आवडते भक्ष्य आहे. त्यामुळे नदी ओढे तळी यांच्या काठी तो हमखास दिसतो. मासे पकडण्याची त्याची पद्धत विलक्षण असते. झाडाच्या एखाद्या फांदीवर किंवा लव्हाळ्याच्या झुडपावर बसून तो भक्ष टेहळीत असतो. मधून मधून आपले डोके हलवीत क्लिक क्लिक किंवा किल किल असा आवाज काढतो. पाण्यात मासा दिसताच तिरकस सूर मारून मासा चोचीत पकडून तो आपल्या जागेवर येऊन बसतो आणि त्याला गिळतो. माशांखेरीज कीटक खेकडे आणि बेडकांची पिले तो खातो. हवेत उडणारे कीटक हा मोठ्या चपळाईने पकडतो. जलाशयाच्या काठी तसेच पाणथळ भागात हा पक्षी घरटे बांधतो. याचे घरटे नदीकाठच्या डगरीत 0.3 मीटर लांब आणि आडवे खणलेले बीळ असते. त्यात कीटकांचे पंख आणि माशांची हाडे अस्ताव्यस्त पडलेली असतात. अंड्यांसाठी बिळाच्या आतील टोकाचा भाग मुद्दाम रुंद केलेला असतो. याची वीण मार्च पासून जून पर्यंत होते. मादी एका वेळेला 5 ते 7 तकतकीत अंडी घालते. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी दोघेही करतात. साळुंकीपेक्षा मोठी आणि पारव्यापेक्षा लहान अशी खंड्याची एक जात भारतात आढळते. याचे शास्त्रीय नाव सेरिल रुडीस आहे. याचा रंग पांढरा असून त्यावर लहान मोठे काळे ठिपके आणि पट्टे असतात. याच्या डोक्यावर मागे वळलेला लहान तुरा असतो. याची मासे पकडण्याची रीत प्रेक्षणीय असते. पाण्याच्या पृष्ठभागापासून 8 ते 10 मीटर उंचीवर पंख एकसारखे हलवीत तो तरंगत असतो. खाली पाण्यात मासा दिसला की पंख मिटून एखादा दगड जसा वरून पाण्यात पडावा त्याप्रमाणे तो धाडकन पाण्यात पडतो आणि मासा चोचीत धरून बाहेर येतो. ही नोंद प. वी. सोहनी यांनी लिहिली आहे.